करतो मॅच करतो डॉन फक्त मॅच तुमच्या फ्युचरच्या प्लॅनिंग मी आज करतो स्वतःची बहिणच स्वतःवर नाच करतो डॉन करोडो काळजांवर राज करतो वरचा आवाज करतो म्हणून डॉन पण आवाज करतो हक्काची गँग घेऊन हक्काचा मॅच करतो वारदातचे किस्से मग विषय खोल डॉनच्या फोनवर शॉर्ट सक्सेस विषय बोल फक्त आर्टिस्टची सोल सांगते आर्टिस्टचा मोल या क्षेत्रात दादा माझा महत्वाचा रोल जाऊ दे सोड मला एकट्याला सोड अर्ध्या रस्त्यात न बालकांच्या हात सुटतात लोकांना घाम फुटतात जवा गाणे सुटतात ह्यांचे कान सोड डायरेक्ट गांडी फाटतात माझे गाणे ऐकून मोठे होतात चार पाणी ढिल्ल्यांचे पुल्ले उठतात अख्ख्या खंडातले जिल्हे पण झोपीत न उठतात बाप रे बाप यो सांबटा डॉन म्हणजे तालुक्याला श्राप सिंचा डोक्याला ता पहिले एक पण नव्हती आता 100 रांडा माझ्या आवती भवती म्हणून पैसे छाप डोक्यात सायलेन्सरच्या फटक्यान गांडीत न वाप सोबत सीन मधले वाघ माझ्या गँग मध्ये एक पण नाही भेटणार साप तेवढा विश्वास आहे दोस्तावर हे फुटपाथचे रिलॅक्स आर्टिस्ट मी फुगिरीत चालतो मेन रस्त्यावर तुझं लष्कर गायब आम्ही घुसल्यावर आतुरता मोक्याची नको आई जाऊ डोक्याची भूमिका आहे टोकाची माझ्या ऑफिस वर शेट लोक वाचतात अनुला ढाले खोक्याची ट्रिप पण हारडे आपली ट्रिप पण हारडे सिंचा मी एक उलता एक फक्त डॉनचा लाडे मी पण निसर्ग प्रेमी घरी माझ्या पैशाचं झाडे हे माझ्या मुळे सायफरला करायचे खाडे पुण्यात प्रत्येक हुडवर मी केल्यात राडे डायरेक्ट अतिरेकी हल्ले मी देत नाही सल्ले मी मार्केटला उतरलो मोठ मोठे लंड लसून शाने ढल्ले हे चिनलचे गाबडे का माझ्यावरती जळतात का 12 महिने यांच्या आईच्या पुच्छीत बुलले मी एक एक करून यांना झावणारे यांना जिंदगीत नाही शक्य हे फक्त माझ्या मर्डरच्या ट्रॅपच लावणारे हे फेम साठी ह्याच्या त्याच्या अंडालाच चावणारे मार्केटला स्वस्तात भेटतात माझी किंमत लावणारे आज मला अपोजिट चालल्यात मी निताटात चारलेले पण मला साधा भोळा लेखू नको आप्पा एके काळी मी सुद्धा माणसं मारलेले खेळणे हरवायच्या वयात माझे मित्र वारलेले ज्यांना मी सेफ्टीसाठी ठेवाय दिले शॉट त्यांनी सुद्धा माझ्यावरच वार केले अखिर तक बादशा फिर मग मी सुद्धा मोठ मोठे गार केले सीन मध्ये पिन्नक नावाचा तीर सोडला आई झावायचा हिशोब मी धीर सोडला सेलिब्रिटी फिलिब्रिटी स्टँडर्ड नाही लावडे हुडचा गँगस्टर करतो चिल रोडला डॉन कुठे अरे कुठे डॉन डॉन पद्धत शिरत मग तो बिल बोर्डला तू शुक्र मान लावडा तुला नील सोडला नाहीतर कपाळात गोट्या आणि छातीत पालगन याला मारताला मारचोर गुन्हेगार असल्या बत्तर लॉबीत आमचं गेलंय बालपण फक्त सिस्टम माझी जुबानी आहे पिस्टल जर वाद आली होमी पर्यंत तर तुझी सोल तुझ्या बॉडीत ना निष्ठन ठेव थोडा माझ्यापासून डिस्टन्स हात माझे बंधना त्या दिवसात धंदे जाईल समुद्रात अन्मयत होईन चंदनात पहिल्यापासून झालं त्यात लेजंडच खानदानात 226 नाव सांभाळता जोरदंड असले ऐतिहासिक कारनामे तोच करतो चॅप्टर पद्धती चॅप्टर मी क्लोज करतो आणि पाचाडीचे मुद्दे मी रोज करतो राज्यावर राज करतो म्हणून क्रू माझा माझ्यावर नाच करतो डॉन एकटा कमावतो आणि एकट्याच्या जीवावरती क्रू अख्खा माच करतो माच करतो माच करतो डॉन फक्त माझ तुमच्या फ्युचरचे प्लॅनिंग मी आज करतो स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो डॉन करोडो गाजांवर राज करतो माच करतो माच करतो डॉन फक्त माझ तुमच्या फ्युचरचे प्लॅनिंग मी आज करतो स्वतःची मेहनत स्वतःवर नाच करतो डॉन करोडो गाजांवर राज करतो माच करतो।